आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मॉन्सून काळांत आपत्ती वेवस्थापना खातीर सरकाराची पूर्व तयारी पुराय जाल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. सोमारा आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाचे बसके उपरांत ते माध्यमाकडे उलयताले. चिरांच्या खणीचे तशेंच मायनिंग पिटांत साचिल्ल्या उदकांत पावसाच्या हंगामांत पेंवपाक वचचे न्ही अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक केलां.
अबंडंट मायनिंग पीट्स हे बरे थोडे फेन्स केल्या, थोड्या कडेन आमी बोर्ड लायल्या, कोणीच स्विमिंगाक वयचे न्ही. म्हणजे चिऱ्यांच्यो खणी आनी मायनिंग पीट हेतूंत कोणी म्हणजे स्विमींग हे स्पेशली करचें न्ही हे आमी ऑलरेडी केलां. अवर डिपार्टमेंट्स इज ऑलरेडी इन टच वीथ द IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. टायम टू टायम त्यांच्यांनी दिल्ल्या सजेशन्स येल्लो अलर्ट म्हण किंवा रेड अलर्ट हाज्या प्रमाणे टायम टू टायम प्रिकॉशन जी आसा ही घेतली. वेदर फोरकास्ट हे टायम टू टायम लोकांकूय बी त्याच्या माध्यमातल्यान कळयतले.
गोंय भलायकी खात्या वतीन साथीची दुयेंसां पातळची न्ही म्हूण फवारणी तशेंच हेर गरज ती पावलां उबारल्यात. हे शिवाय भायल्यान गोंयांत बांदकाम तशेंच हेर कामा खातीर येवपी मनशांची मलेरिया चाचणी तांकां काम दिवपी तशेंच ते जंय भाड्याक रावतात तांणी करून घेवचें गरजेचें आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. वीज खात्याक मुखळपी विजेच्यो सरयो तशेंच कळमळ्यो आनी धोकादायक परिस्थिती आशिल्ले लायटीचे खांबे काडपाक सांगल्यात अशी माहिती तांणी दिल्या. उदका स्त्रोत खात्या वतीन हुंवार येवपी न्हंयांतलो गाळ उजपुपाचें काम सुरू जालां. म्हापशेच्या तार न्हंयेंतलो गाळ काडपाचें काम लागीं लागीं पुराय जालां जाल्यार परोडा हें काम बेगीनूच सुरू जातलें अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोंय सरकार 10 कोटी चौकन मेत्र सुवात नो डॅव्हलॉपमेंट झोन आरक्षीत करतले अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बसका घेतल्या उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेंत ते उलयताले.
आयज पर्यंत आमी NDZ मॅनग्रोव्स हे सगळे प्रोटेक्ट करपाक आनी मिश्टी म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची रिवायवल ऑफ मॅनग्रोव्स अँड मॅनग्रोव प्रोटेक्शना खातीर ते खूप आयज फंड केंद्र सरकार कडल्यान गावता आनी योग्य तरेन ते फुडें वचपाक जाय म्हणून आमी गोंया राज्यांत आयज आमचे गोंया राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ऑलरेडी एक कायदो हाडलेलो आसा की 1/14 जे रायस आसा ते रायस तुम्ही डेव्हलप करू शकना ते एग्रीकल्चराक तुम्ही तेचो वापर करू शकता. आमी सगळे 1/14 आमी मॅप केल्ले आसा आनी सर्वे नंबर्स आमी पब्लिकाक आता रिलीज करतले की आमी आमचे सेक्शना
गोंयांतल्या सरकारी अधिकाऱ्यांक आनी कर्मचाऱ्यांक शक्य असल्यार भौशीक येरादारी कार पुलींग ऑनलायन बसका आनी सरकारी वाहनाचो उणो वापर करपाच्या सरकारी सुचोवणी विशीं परिपत्रक सरकारान जारी केला. इंधन बचतीच्या फाटभुंयेर सरकारान हो निर्णय घेतला. आखाती देशांत चलपी गॅराच्या फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इंधन बचत तशेंच पर्यावरणपूरक उर्जेच्या साधनाच्या उपेगेचेर भर दिल्लो. गोंय सरकारान आता सरकारी कर्मचाऱ्यांक इंधनाच्या कमी उपेगाच्या फाटभुंयेर संबंधित परिपत्रक जारी केला. गोंयभर पेट्रोल डिझल आनी LPG सारख्या गरजेच्या पेट्रोलियम उत्पादनाची फाव त्या प्रमाणात उपलब्धता आसा आनी तांची पुरवण सुरळीत चालू आसा अशें आश्वासन इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या भौशीक क्षेत्रांतल्या तेल विपणन कंपन्यांनी जनतेक दिला. काल जारी केल्ल्या प्रसिद्धीपत्रकान राज्यांतली पुरवठ्याची एकंदर स्थिती स्थिर आनी पुरेशी आसून पुरवठ्याचे सगळे मार्ग तत्परतेन कार्यरत आशिल्ल्याचे तेल कंपन्या गोंयांतले राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के पांडे हांणी म्हळां. गोवा फॉरवर्ड पार्टी येत्या विधानसभा वेंचणुकेंत 12 ते 15 सुवातींचेर आपले उमेदवार उबी करतली. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकार हांणी मडगांवां ही माहिती दिली. गोवा फॉरवर्ड पार्टीची काल आमसभा बसका जाली. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाय हांच्या येजमानके खाला जाल्ले हे बसकेंत वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा जाली. गोंयांत 19 ते 21 मे ह्या काळांत जगलावणी आनी गडगडा सयत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. ते प्रमाण खात्यान गोंयान आज पावसाचो येलो अलर्ट जारी केला. IPL क्रिकेट सर्तीन आज जयपुरान सांजवेळ 7:30 राजस्थान रॉयल्स लखनौ सुपर जायंट्स आड खेळटलो. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अंकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणीन कोंकणी इंग्लीश अंकार करपाचें कसब प्रसारणा खातीरूय योग्य आवाज जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. आनीक म्हायती खातीर 7020672710 या क्रमांकाचेर संपर्क करचो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.